पवित्र शास्त्र बाइबल वाचन कार्यक्रम करिंथ करा से लिहिले पहले पत्र अध्याय 15 मराठी करिंथ करा से लिहिले पहले पत्र अध्याय 15 मराठी करिंथ करा से लिहिले पहले पत्र अध्याय 15 मराठी मृतांचे पुनरुत्थान बंधुजन हो, जी स्वार्ता मी तुम्हास सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्या तुम्ही स्थिरही राहत आहात, जिच्याद्वारे तुम्हाला तारण मिळाले आहे, तीच स्वार्ता मी तुम्हास कळवितो. ज्या वचनाने तुम्हास ही स्वार्ता सांगितली, त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. मला जे सांगण्यात आलं ते मी तुम्हास सांगून दिले. त्यापैकी मुख्य हे की धर्मशास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला, तो पुरला गेला, धर्मशास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी उठविला गेला, आणि तो केफाला, मग 12 जणाला दिसला. त्यानंतर तो एकदम 500 पेक्षा अधिक बंधूंना दिसला. त्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत, आणि कित्येकांनी महानिद्रा घेतली आहे. त्यानंतर तो याकोबाला, मग सर्व प्रेषितांना दिसला, आणि जणू काय अकाळी जन्मलेल्या जो मी त्या मलाही सर्वांच्या शेवटी दिसला, कारण प्रेषितात मी कनिष्ठ आहे. मी प्रेषित म्हणावयास योग्य नाही, कारण मी परमेश्वराच्या मंडळीचा छळ केला. तरी जो काही मी आहे तो परमेश्वराच्या कृपेने आहे, आणि मजवर त्याची जी कृपा ती व्यर्थ झाली नाही, कारण त्या सर्वापेक्षा मी अतिशय श्रम केले. ते मी केले असे नाही, तर मजबरोबर असणाऱ्या परमेश्वराच्या कृपेने केले. सारांश, मी असो किंवा ते असो, अशीच आम्ही घोषणा करतो, आणि तुम्ही असाच विश्वास धरला. आता ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहे अशी त्याविषयीची घोषणा होत आहे. तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही असे तुम्हातील कित्येक जण कसे म्हणतात? मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तही उठविला गेला नाही, आणि ख्रिस्त उठविला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ, आणि आम्ही परमेश्वराविषयी खोटे साक्षी असे ठरलो. कारण परमेश्वराविषयी आम्ही अशी साक्षी दिली की त्याने ख्रिस्ताला उठविले, पण मेलेले उठविले जात नाही तर त्याने त्याला उठविले नाही. मेलेले उठविले जात नाही तर ख्रिस्तही उठविला गेला नाही. ख्रिस्त उठविला गेला नाही तर तुमचा विश्वास निष्फळ. तुम्ही अजून आपल्या पापात आहात, आणि ख्रिस्तामध्ये ज्यांनी महानिद्रा घेतली आहे त्यांचा नाश झाला. या आयुष्यात आपण ख्रिस्तावर आशा ठेवणारे असे केवळ आहोत तर मग सर्व मनुष्यापेक्षा आपण लाचार आहोत. तरी पण ख्रिस्त महानिद्रा घेतलेल्यातले प्रथम फळ असा मेलेल्यातून उठविला गेला आहेच. मनुष्याच्या द्वारे मरण आले, परंतु मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. जसे आदामामध्ये सर्व मरतात, तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील, पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे. प्रथम फळ ख्रिस्त, मग ख्रिस्ताच्या आगमनकाळी जे त्याचे होणार ते लोक, नंतर शेवट होईल तेव्हा सर्व आधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्य ही नाही तशी केल्यावर परमेश्वर पित्याला तो राज्य सोपून देईल, कारण आपल्या पायाखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. शेवटला शत्रू जो मृत्यू, तो नाहीसा केला जाईल. त्याने सर्व वश करून त्याच्या पायाखाली ठेवले, परंतु सर्व वश केले आहे असे जेव्हा म्हटले तेव्हा त्याने त्याला सर्व वश करून दिले, तो अर्थातच बाहेर राहिला. त्याला सर्व काही वश झाले असे जेव्हा होईल तेव्हा ज्याने त्याला सर्व वश करून दिले त्याला पुत्रही स्वतः वश होईल, यासाठी की परमेश्वराने सर्वात सर्व असे व्हावे. असे नसल्यास मेलेल्याबद्दल जे बाप्तिस्मा घेतात ते काय करतील? जर मेलेले मुळीच उठविले जात नाहीत तर त्यांच्याबद्दल ते बाप्तिस्मा का घेतात? आम्हीही घडोघडी प्राणसंकटात का पडतो? बंधुजन हो, तुम्हाविषयी जो अभिमान मला ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्या ठाई आहे, त्याची शपथ घेऊन मी म्हणतो की मी रोज रोज मरतो. इफिसात मी श्वापदाबरोबर लढाई केली, ती मनुष्यांच्या साधारण हेतूने केली असती तर मला काय लाभ? मेलेले उठविले जात नाही तर चला आपण खाऊ पिऊ, कारण उद्या मरायचं आहे. फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. धार्मिकते संबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका, कारण कित्येकास परमेश्वरा संबंधाचे ज्ञान नाही. हे मी तुम्हास लाजविण्यासाठी बोलतो. आता कोणी म्हणेल, मेलेले कसे उठविले जातात व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात? हे निर्बुद्ध मनुष्या, जे तू स्वतः पेरतोस ते न मेले तर ते जिवंत होत नाही, आणि तू पेरतोस त्याचे भावी अंग तू पेरित नाहीस, तर नुसता दाना, तो गव्हाचा किंवा दुसऱ्या कशाचा असेल. परमेश्वर आपल्या संकल्पाप्रमाणे त्याला अंग देतो, म्हणजे बीजातल्या प्रत्येकाला ज्याचे त्याचे अंग देतो. सर्व देह सारखेच नाहीत, तर मनुष्याचा देह हा एक प्रकार, पक्ष्यांचा देह हा एक प्रकार व माशांचा देह हा एक प्रकार. तशीच स्वर्गीय शरीरे व पार्थिव शरीरे आहेत, पण स्वर्गीयाचे तेज एक आणि पार्थिवाचे एक. सूर्याचे तेज वेगळे, चंद्राचे तेज वेगळे, ताऱ्यांचे तेज वेगळे, ताऱ्यात त्यांच्या तेजात भेद आहे. तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. विनाशीपणात पेरले जाते, अविनाशीपणात उठविले जाते, अपमानात पेरले जाते, गौरवात उठविले जाते, अशक्तपणात पेरले जाते, सामर्थ्यात उठविले जाते, प्राणमय शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठविले जाते. जर प्राणमय शरीर आहे तर आध्यात्मिक शरीरही आहे. त्याप्रमाणे शास्त्रलेख आहे की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला, शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही, प्राणमय ते प्रथम आहे, मग जे आध्यात्मिक ते. पहिला मनुष्य भूमीपासून मातीचा आहे, दुसरा मनुष्य स्वर्गापासून आहे. तो जसा मातीचा होता तसे जे मातीचे तेही आहेत, आणि तो स्वर्गातला जसा आहे तसेच जे स्वर्गातले तेही आहेत, आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू. बंधुजन हो, मी असे म्हणतो की मांस व रक्त ह्यांना परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही, आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. पहा, मी तुम्हास एक गुढ गोष्ट सांगतो. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तर आपण सर्व बदलून जाऊ. क्षणात, निमिषात, शेवटल्या करण्याच्या वेळेस, कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील, आणि आपण बदलून जाऊ, कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे. हे आवश्यक आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले. असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात ग्रासिले गेले आहे असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. अरे मरणा, तुझा विजय कोठे? अरे मरणा, तुझी नांगी कोठे? मरणाची नांगी पाप, आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. तरी जो परमेश्वर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो. यास्त माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही हे तुम्ही जाणून आहात, म्हणून तुम्ही स्थिर अढळ व प्रभूच्या कामात सदा सर्वदा अति तत्पर असा.